नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. बदलापूर इथल्या एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरू केलं आहे. यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश जारी झाले आहेत. शाळांमध्ये विशाखा समित्या बंधनकारक करण्यात येणार आहेत. सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तेव्हा जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. देशातल्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाला 3 आठवड्यात हंगामी अहवाल आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज दिले. या कृती दलात देशभरातल्या निवडक डॉक्टरांचा समावेश असून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल याबद्दल ते शिफारशी देतील. केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेली विविध पदांवरची समांतर भरतीची जाहिरात रद्द करावी अशी विनंती केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदान यांना केली आहे. समांतर पदभरतीत उपेक्षित समाजातल्या 5 उमेदवारांना सरकारी सेवांमध्ये त्यांचं योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आरक्षणाची तरतूद नाही, त्यामुळे लोकसेवा आयोगानं जाहिरात रद्द करावी अशी विनंती सिंग यांनी केली आहे. राज्यपाल डॉ सी पी राधाकृष्णन यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दादरच्या इंदू मिल परिसरात उभारल्या जात असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी राज्यपालांनी स्मारक स्थळावर पुष्पांजली अर्पण केली. देशाचे माजी प्रधानमंत्री दिवंगत राजीव गांधी यांची आज 80वी जयंती असून हा दिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आणि सद्भावनेची शपथ दिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 378 अंकांची वाढ झाली आणि तो 80,803 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 126 अंकांची वाढ झाली आणि तो 24,699 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.